वंदे श्री रमणर्षे आचार्यस्य पदाब्जम् यो वेदर्शयदीशम् भान्तं भान्तमतीत्य कथयानि जया कलुषं हरत करुणानिधिनारुणशैलजुषा खगवाहनभाषिततत्त्वविदा वृषभहनमौनरहस्यभृता गणरान्मुखसूरिसपा गुरुणा गुणसञ्चयरत्नमहोदधिना घनगूढसहस्रकरेण यथा कनुकञ्चुकगुप्तमहामहसा चतुरेण चलेन्द्रियनिग्रहणे पतुना परकीयपुनग्रहणे छलवर्जितमौनसमाधिजुषा बलतर्जितभीकरकामरुषा चतरं समये परिपूरयता कठिनं व्रतमद्रितते चरता झषके तन्नशस्त्रदुरापहृता कृषिमाम विबोधविधौ दधता भवभीकरवारिनिधिं तरता करतामरसेन सुपात्रवता त्वदृशाधिकशीतलकान्तिभृता भयमङ्घ्रिसरोजजुषां हरता नमतामतिभक्तिमतां निधिना घनतापविधूनन सन्निधिना यति धर्मततिं परिपालयता परितश्च तमो विनिवारयता पणिनायकवर्ण्यगुणौ गभृता भणिति प्रियसत्यहिता भनता बहुमानवसादयता सुखितामवमानततेरविदूनवता यदि नामधिपेन कुशाग्रलसन्मतिना धृतिनाशितचित्तभुवा लहरिं प्रमदस्य सदा वहता निहदान्तरशात्रवसंहतिना भगवत्पदमन्यजना सुलभं स्वगुणैरधिगत्य परं जयता ममतारहितेन हितेन सतां निहितेन गणप्रभुना हृदये धरणीधरजाङ्कमपि त्यजता धरणीतलवासितमोधृतये नरवेशभृता नगरन्ध्रकृता रमणेन सनातमिदं भुवनम् परदेशिनेव धवलेन वाससः सकलेन वेष्टितकटिविशोभिना वरदेशिकेन नरवेशधारिणा शिखिवाहनेन गुरुमज्जगद्भवेत् अतीतगुणजालाय नैष्ठिकब्रह्मचारिणे नमो माया मनुष्याय गुरवे तारकारये यानायात्र न केकिनां कुलपतिस्नानाय न स्वर्णदीवानाय क्षिति ब्रह्महेन्द्रदुहितुर्नस्तन्यदुग्धामृतम् दानाय प्रमथेश्वरा स वयसो नैवात्र वीणाभृतो वासं शोन गिरौ करोषि भगवन् क्रौञ्चाद्रिभित्तः कुतः एकं वक्त्रमाङ्गवास विरह पाणौ न शक्त्यायुधम् मर्त्यत्वं न पताकिनी च पृतना पार्श्वद्वयेनाकिनां वेषोऽलं पुनरेष मुग्धनयन प्रच्छादने भूजुषाम् अन्तर्धानमुपैषितारकरिपोक्वस्तन्यदायादतः केचिच्चोगविदं पुरः सरयिति प्रज्ञानि बुद्ध्या परे साधु कश्चिदितरे गुरुधिया केप्यङ्घ्रिपद्मं तव क्षेमन्ते रमणाभिधानमनुजक्षेमाय जातक्षितौ द्वित्रास्त्वां गिरिजाङ्कपीठनिलयं जानन्ति देवं गुहम् ओङ्कारार्थमुपादिशो ओङ्कारार्थमुपादिशो भगवते वाणी मनोहारिणे तातायप्युपदेष्टुमुद्यतमभूत् किञ्चित् त्वदीयं मुखम् ज्येष्ठस्याद्य सहोदरस्य गुरुतं प्राप्तोऽसि धीगौरवात् सुब्रह्मण्यकनिष्ठतामपि गतः सर्वाधिकस्त्वं गुणैः यत्पूर्वं श्रुतिपारदर्शिधिषणो द्वैपायनो जारुहत् पश्चाद्बोधकलाविदूततिमिरः शङ्कापः शङ्करः कर्षम्प्रत्यखिलावनीतलजुषामाचार्यसिंहासनम् देव त्वं प्रतिवीक्षते नरतनो गीर्वाणसेनापते धर्मे नाशमुपागते त्रिभुवने पर्याकुले पापतः प्रज्ञाने परितो गिरां पतिमुदा सञ्चार्यमाणे जनैः सद्भावे परमेश्वरस्य च पितुः सन्देहडोलाङ्गते वीपक्कैतवमर्चके कितुरगत्वा मन्तरकृसताम् वैराग्यं तव वित्तमस्तु करुणां शक्नोषि हातुं कथम् दुष्यस्तेस्तु समुद्यम पितृपदध्यानं च किं तादृशम् कामस्तेस्तु विगर्हितो विनमतं रक्षा च किं गर्हिता कन्दच्छद्ममनुष्य किं नु समयं कञ्चित् समुद्वेक्षसे दूरं याहि कुवारधर्मवृषते नेतः परं पङ्गुता दुर्भ्रान्ते भुवनं जहीहि परितो वर्धस्व संसत्सताम् सोदर्येण समन्वितो भुवमिमां प्राप्तो गुरुग्रामणीः सूरन्तः पुरनेत्रविभ्रमहरो देवो भवानी सुतः जन्मस्थानमवाप्य गुप्तमहमो यो भेदमाधूतवान् भूतानां जरतां पृथक् विदधियामात्मैव यो भासते देहं सर्वमिदं जगच्च विभवादाक्रम्य यः प्रोल्लसति एकस्तं गुरुमूर्तिमानमतरे लम्बोदरभ्रातरम् अन्तर्यश्च बहिर्विदूततिमिरं ज्योतिर्मयं शाश्वतम् स्थानं प्राप्य विराजते विनमताम् अज्ञानमुन्मूलयन् पश्यन् विश्वमपीरमुल्लसति यो विश्वस्य पारे परः तस्मै श्रीरमणाय लोकगुरवे शोकस्य हन्त्रे नमः प्रसरदादित शुभविलोकितम् रमणते सकृत् फलतु मे कृतम् रमण जन्मिना मयि भवान् गुरुः अभिद आशय स्तव महानुः जगदहं पर स्फुरति मे त्रयम् सदभिरं गिरा तव वि संशयम् त्वमुपदेशतो गलति संविदा मैरन्यया सदहमोर्भिदा अहमियोऽन्तरास्तममलं हृदि अनुभवे मभो स्तव कृपा यदि ನಕರುಣಾಗುಣಷ್ಟಭವಿದಂಪತೆ ಹೃದಯ ತೇಜಸ ಸಹಜ ಭೈವತೆ ತವ ತನುರ್ಜ್ವಲ ಚನಗ ವಿದ್ಯುತ ತವ ಗೃಗಾತ ಕಾಲಿ ಭಾಸ್ವತ ಕಪಲಿತಂ ಮನಸ್ತವ ವಿಭೋ ಹೃದ ತ್ವಮಸಿ ಸಂತತಂ ವಿಲಸಿತೋ ಮುದ ಭುವನ ಭೂಪತೆ ಭಗವತ ಕೃತೆ ಭವಸಿ ಪಾಚಕೋ ಯಮವತಂಪತೆ ಭುವನ ಭೂಪತೆ ಭಗವತ ಕೃತೆ ಭವಸಿ ಪಾಚಕೋ ಯಮವತಂಪತೆ ನರಪಶೂನಿ ನಮಿತಾಡಯನ್ ಪರಶಿವನು ಶೇಪಚನ್ ತಿಮಿರಾನಿ ನ ಕೇವಲಂಬ ಚೋರಿ ಕರುಣಾಪಾಂಗ ವಿಲೋಕಿತೈಷಣ ಹೃದಯೇ ಪ್ರಸರಂತಿ ಮರ್ದಯಂತಂ ಭಗವಂತಂ ರಮಣಂ ಗುರುಂ ನಮಾಮಿ ಪವಜಲನಿಧಿಂ ಗಾರಂ ಗಾರಂ ಚಿರಾತಲಸಾಲಸಾನ್ ಪದಜಲರುಹ ದ್ವಂದ್ವೀಪಂ ಶ್ರಿತಂ ಸ್ತವ ಸಂಪ್ರತಿ ರಮಣ ಭಗವನ್ ಕಲ್ಯಾಣಾನಾಂ ನಿಕೇತನ ಪಾಹಿನಃ ಸದಯ ದಯಯಾ ಶಿಕ್ತೈ ಭಕ್ತಾಮಪಾಂಗ ವಿಲೋಕಿತೈಃ ಯದಿದ ಜನನೀ ಸ್ತನ್ಯಂ ದದ್ಯಾರ್ಚಿಶೋರ್ಭತಕಾಗತಿ ಯದಿ ಪಶುಪತಿ ಕ್ರೋಧಂ ಕುರ್ಯಾತ್ ಪಶೋರವನಂ ಕುತಃ ಯದಿ ಪದಜುಷಾಮಾಚಾರ್ಯತ್ವಂ ನಿಹಂಸಿನ ಸಂಶಯಂ ಕ್ರಮಶಃ ಪರಾ ಭೂತಾ ಏತೇ ತರಂತು ಭವಂ ಕೃತಂ ವಿಷದ ಹಸಿತೆ ಪೂರ್ಣಾ ಶಾಂತಿ ಸುಧಾಕರ ಸೋದರೇ ಶಿರ ಪೃತುಲಯೋ ಪೂರ್ಣ ಶಕ್ತಿ ದೃಶೋ ಅತುಲಾರ್ಚಿಷೋ ಹೃದಯ ಕಮಲೆ ನಿತ್ಯ ನಿಷ್ಠಾ ಬಹಿಶ್ಚ ಶರತ್ ಪ್ರಭೇ ರಮಣ ಭಗವನ್ ಕೋ ವಾ ಮೌನಿ ಸಮಸ್ತ ಭೂತರೆ ದೇವಿ ಶಕ್ತಿರಿಯಂ ದೃಶೋ ಶ್ರಿತ ಜಲದ್ವಂತಕ್ಷಯಾ ದಾಯಿನಿ ದೇವಿ ಶ್ರೀರಿಯಮಂಬುಜಾಕ್ಷ ಮಹಿಷೀವಕ್ರೇ ಸಹಸ್ರಜ್ಯತೆ ದೇವಿ ಬ್ರಹ್ಮವಧೂರಿಯಂ ವಿಜಯತೆ ವ್ಯಾಹಾರ ಗೂಢಾಪರ ವಿಶ್ವಾಚಾರ್ಯ ಮಹಾನುಭಾವ ರಮಣ ತ್ವಾಂ ಸ್ತೌತುಕ ಪ್ರಾಕೃತಃ ಸೋಹಂ ಜಾತೋ ರಮಣ ಭಗವನ್ ಪಾದಯೋಸ್ತೇದ ವಿಷ್ಟೋ ಸೋಹಂ ಜಾತೋ ರಮಣ ಭಗವನ್ ಪಾದಯೋಸ್ತೇದ ವಿಷ್ಟೋ ಯದ್ಯಪ್ಯಸ್ಮಿನ್ ಮಹತಿ ಸಮಯೇ ಶಕ್ತಿ ಲಾಸ್ಯೇ ಪ್ರವೃತ್ತೆ ಸೂರ್ಯಸ್ಯೇವ ಜ್ವಲಿತ ಮಹಸೋ ದೂರಗಾಮ್ಯಾತ ಶಕ್ತಿ ವಿಶ್ವಸ್ಯಾಗ್ರ್ಯಾಂ ತವ ಮಮ ಮನೋ ವೀತ ದುಃಖಂ ತಥಾಪಿ ಸೂರ್ಯಸ್ಯೇವ ಜ್ವಲಿತ ಮಹಸೋ ದೂರಗಾಮ್ಯಾತ ಶಕ್ತಿ ವಿಶ್ವಸ್ಯಾಗ್ರ್ಯಾಂ ತವ ಮಮ ಮನೋ ವೀತ ದುಃಖಂ ತಥಾಪಿ ತದ್ಭಾಗಧೇಯಮಸಮಾನಮನೇಕ ಮೌನಿಭಸರ್ಜಿತಂ ಕ್ಷಿತಿ ಪೃಥಕ್ ಕಲ್ಲೋಕಿತಸ್ಯ ಅಂಗೀಚಕಾರ ಭಗವಾನ್ ರಮಣೋ ಮಹರ್ಷಿರನ್ಯೇಷು ಸತ್ಸು ಯದಿಮಂ ಬಹುಷು ಸ್ಥಳೇಷು ಶಾಂತಿರ್ನಿದಂತಮಧಿಕಾ ಪರಮಾಶ ಶಕ್ತಿರ್ವೈರಾಗ್ಯಮದ್ಭುತತಮಂ ಕರುಣಾ ಸಾಂದ್ರ ಜ್ಞಾನಂ ನಿರಸ್ತ ಕುಹನಂ ಮಧುರಂ ಚ ವೃತ್ತಂ ನಿರ್ನಾಮಿ ದರ್ಶನಮಯಂ ರಮಣೋ ಮಹರ್ಷಿಃ ನಾರಸಿಂಹಿರ್ಗಣಪತಿರ್ವಾಸಿಷ್ಠೋ ರಮಣಂ ಗುರುಂ ಚತ್ವಾರಿಂಶನ್ವಿಚೈ ಪದ್ಯೈ ಸ್ಕಂದಾಂ ಸಂಸ್ತುತವಾಂ ಋಷಿಂ